तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
तर आमच्या बाईंनी अनेक वेळेस मला वर्गातून बाहेर काढलं, खूप बोलतेस म्हणून, खूप खुड्या काढतेस म्हणून. असं तर मी नेहमीच आउटस्टँडिंग स्टुडंट होते. तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टीवरनं ओरडा खावा लागला होता? तुम्ही कोणती खोडी शाळेत केली होती का?
तुम्ही कधी कधी हे आउटस्टँडिंग हे असाल. मी ऑलवेज आउटस्टँडिंग स्टुडंट होतो. बाहेर उभे असणं हे आपलं कर्तव्य अशा रीतीने माझा शाळेतला बहुतेकसा प्रवास झालेला आहे. म्हणजे पहिला दिवस मला अजूनही आठवतोय, पहिला दिवस पाचवीतला, पहिले मी पहिल्या बाकावर बसलो होतो. माझी सर एक दुसरा पोरगा होता. तर मी झालं, क्लास सुरू झाला आणि आमचे मास्तर आले, बापट म्हणून सर होते. त्यांनी वह्या वाटल्या सगळ्यांना आणि त्यांनी लिहिलं फळ्यावर की हे नाव म्हणून जिकडे लिहिले तिकडे आपलं नाव लिहायचं. उदाहरणार्थ सदाशिव अनंत बापट असं त्यांनी लिहिलं. तर मी कुठे शाळा म्हणजे तेवढी काही सिरियसली तेवढ्या हे नव्हतं ना. मी आपला मस्तपैकी शिटी वाजवत बसलो होतो. तर माझ्या बाजूला जो बसला होता पोरगा तो महा शार्प आणि चालू. त्याने मला तुझं नाव काय रे तुझं? मी म्हटलं अशोक सराफ. त्याने म्हणलं सर अशोक सराफ शिटी वाजवतोय. अरे बापरे, आले मास्तर. त्यांनी मला दोन लाफे लगावले, टपल्या मारल्या आणि मला शिट्या वाजवतो वर्गामध्ये. अरे नाही असं मी काहीतरी थातुर मातुर उत्तर दिलं. त्याच्यानंतर ते गेले आणि त्यांनी त्याच्यानंतर हे घडलं की त्यांनी लिहिलं की सदाशिव अनंत बापट. तर या पोराने काय केलं, जिकडे स्वतःच्या वहीवर जिकडे नाव होतं तिकडे सदाशिव अनंत बापट असं लिहिलं आणि तो मला सापडला. म्हटलं सर हे बघा यांनी तुमचं नाव लिहिलंय, गेला कामातून. आता मारकायची पाळी द्यायची होती त्याला. मग आता बोल माझं हे घेतोस का नाव तर बोल. हे असल्या खोड्या सुरुवाती म्हणजे पहिल्या दिवसापासूनच्या या खोड्या. वर्गात नाचणं काय, बाक बढवणं काय, तबला वाजवणं काय, काही तर कायम कायम चालू राहायचं.
अशोक जी की इन बातों से मुझे एक शायरी याद आ रही है. शायद फिर वो तकदीर मिल जाए, जीवन के वो हसीन पल मिल जाए. चल फिर से बैठे क्लास की वो लास्ट बेंच पे, शायद वापस वो पुराने दोस्त मिल जाए. अशोक सराफ यांच्या आयुष्यातला ह्या शाळेतल्या मजेशीर आठवणी ऐका माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाती रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.